नवर ग माझा सेना ग याच्या संगाई मी जाणार नाही. नवर ग माझा सेना ग याच्या संगाई मी जाणार नाही. गाडी म्हणून दगडाव चढला ग बाय.
हसू नका हसू नका. खरंय इतका तो शेणा आहे. म्हणा तुम्ही म्हणा दिलक्ष.
गाडी म्हणून दगडाव चढला ग बाय याच्या संग आई मी जाणार नाही. गाडी म्हणून दगडावर चढला ग बाय याच्या संग आई मी जाणार नाही. नवरा ग माझा सेना ग याच्या संग आई मी जाणार नाही. नवरा ग माझा सेना ग याच्या संग आई मी जाणार नाही. शेळ्या म्हणून लेंड्या त्यानं खाल्या ग बाय याच्या संग आई मी जाणार नाही. शेळ्या म्हणून लेंड्या त्यानं खाल्या ग बाय याच्या संग आई मी जाणार नाही. नवरा ग माझा सेना ग याच्या संग आई मी जाणार नाही. नवरा ग माझा सेना ग याच्या संग आई मी जाणार नाही.
आणि
जरा असं मस्त म्हणा. ही चांगली म्हणलं बरं का खरंच. इतका शेणा येतो
पूर्ण झाली काय.